चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखरेचा साठा न करण्याची विनंती। झिम्बाब्वेमध्ये साखरेच्या अभावाच्या चर्चेचा वाद वाढला आहे। संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी आता झिम्बाब्वे शुगर असोसिएशननं पुढाकार घेतला आहे। साखरेचा साठा करू नये अशी त्यांनी मागणी केली आहे, कारण देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा साखर साठा उपलब्ध आहे। लोकांनी साखर साठ्यावरून घाबरण्याचं काही कारण नाही असं त्यांनी घोषित केलं आहे। असोसिएशनचे अध्यक्ष मुचुआ देई मुसंडा म्हणाले, देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी देशात पुरेसा साखर साठा आहे। सर्व किरकोळ विक्रेते आणि मोठ्या विक्रेत्यांना जबाबदारीनं व्यापार करण्यास हरकत नाही। आम्ही आमच्या महत्त्वपूर्ण ग्राहकांना सल्ला देतो की साखर उद्योग सर्वसाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर साखर उपलब्ध करून देत राहील।